चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वारीमध्ये उसाचा ट्रॅक्टर ट्रेलर गोदावरी नदीत कोसळला। कोपरगाव तालुक्यातील वारी येथील गोदावरी नदीच्या पुलावरून उसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलर शुक्रवारी संध्याकाळी गोदावरी नदीत कोसळला। या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रॉलीचं आणि शेतकऱ्याच्या उसाचं मोठं नुकसान झालं आहे। साखर कारखान्यांमध्ये उसाचं गाळप सुरू आहे। गाळपासाठी ऊस तोडून तयार आहे। या उसाची शेतातून कारखान्यापर्यंत वाहतूक करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर केला जातो। पूर्वीच्या काळात बैलांद्वारे वाहतूक करण्यासाठी टायर गाडी वापरात असे, तिलाच डल्लम असं म्हणत। यंदा मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्याच डल्लमची वाहतूक क्षमता वाढवून त्याला बैलाऐवजी ट्रॅक्टर जोडला आहे। त्यामुळे एकाच खेपे जास्त ऊस वाहतूक करून जास्त पैसे कमवण्याच्या अभिलाषेपोटी रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडत आहे। याकडे मात्र परिवहन खात्याचं दुर्लक्ष होत आहे। हा उसाचा ट्रॅक्टर ट्रेलर नदीत कोसळून जीवितहानी झाली नसली तरी उसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तरी या प्रकाराकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे।